नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या 29 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. आजपर्यंत 552 उमेदवारांचे 720 नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात 13 नोव्हेंबरला 43 मतदारसंघात मतदान होणार असून आतापर्यंत 748 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख तर अपक्ष उमेदवार रामराव मोरे यांनी काल अर्ज दाखल केले. अहमदपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांच्यासह 3 अपक्ष उमेदवारांनी, उदगीरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांच्यासह 2 अपक्षांनी, निलंगा इथून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लिंगन अप्पा रेशमे यांच्यासह 2 अपक्षांनी, तर औसा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांनी अर्ज दाखल केले. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार जिसान सिद्दीकी यांनी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी हा भावनिक क्षण असल्याचं सांगून सिद्दीकी यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानले. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं 7 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून जिशान सिद्दीकी यांना, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे तर शिरूर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र निवडणूक आयोगाकडून तसंच स्थानिक प्रशासनांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. वाशिम इथं काल जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं. देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या 10 नोव्हेंबरला पूर्ण होत असून न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं 6,798 कोटी रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. नरकटियागंज ते दरभंगा, सीतामढी मुजफ्फरपूर तसंच एरुपलेम नांबुरु या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. येत्या 5 वर्षात अवकाश क्षेत्रासाठी 1,000 कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत वर्षाला सरासरी 150 ते 250 कोटी रुपये दिले जातील. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे 7,000 विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्या वर्षीच्या 4,500 गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये काल 80 टन इजिप्तचा कांदा दाखल झाला. आकारानं मोठा आणि रंगाने गर्द गुलाबी असणाऱ्या या कांद्याला 40 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. सध्या बाजारात राज्यभरातून कांदा दाखल होत असून नाफेडकडून कांदा बाजारात आणल्यानं कांद्याचे दर नियंत्रणात आहेत. स्थानिक कांद्याला 20 ते 25 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज सकाळी रासायनिक पदार्थ घेऊन जाणारा ट्रक बंद पडला. त्याची दुरुस्ती सुरू असताना या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकनं स्पार्किंग दिल्यानं दोन्ही ट्रकला भीषण आग लागली असून अधूनमधून स्फोट होत आहेत. त्यामुळे नागपूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी कारंजा नगर परिषद अग्निशामक दल तसंच समृद्धी महामार्गावरील अग्निशामक दल यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणीतलं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून धरणात सध्या 5,751 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या 6 दरवाजातून 5,240 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.